ज्यांना पण आपल्या ॲग्रीमेंटमध्ये ज्याचं दुसरं किंवा तिसरं नाव आहे त्याला कमिटीवर येण्याचं इच्छा असेल तर तुमच्या सोसायटीमध्ये फॉर्म 10A मी सेक्रेटरी किंवा कोणी संबंधित व्यक्ती जी जबाबदारी घेईन त्यांच्याकडे दिलेला असणार, तुम्हाला ते सांगण्यात येईल. तो फॉर्म तुम्हाला 10A फॉर्म भरायचा असेल तुम्हाला 23 तारखेपर्यंत, आणि जर कुणाला मतदान करण्याचा पण अधिकार द्यायचा असेल आपल्या ॲग्रीमेंटमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या व्यक्तीला, त्यांनीही तो फॉर्म भरायचा आहे. जी फायनल लिस्ट लागेल त्याच्यामध्ये मग ज्याने अधिकार दिला आहे त्याचं नाव येणार नाही, आणि ज्याला अधिकार दिलेला आहे त्याचं नाव फायनल लिस्टमध्ये असेल. ठीक आहे, नोंद घ्यावी. उदाहरण सांगतो की एकाच ॲग्रीमेंटमध्ये मिस्टर एक्स आणि मिसेस एक्स आहे. मिस्टर एक्स पहिल्या क्रमांकावर आहेत, मिसेस एक्स दुसऱ्या क्रमांकावर ॲग्रीमेंटला आहेत. जर मिस्टर एक्सला आपला अधिकार निवडणूक लढण्याचा अधिकार मिसेस एक्सला द्यायचा असेल तर मिस्टर एक्सने तो 10A फॉर्म भरायचा आहे. जर मतदानाचा अधिकार द्यायचा असेल तरी पण मिस्टर एक्सने 10A फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा ती फायनल यादी लागेल त्या फायनल यादीमध्ये मिस्टर एक्सच्या ऐवजी मिसेस एक्सचं नाव दिसणार. मिस्टर एक्सचं नाव त्यातनं काढलं जाणार फायनल यादीमध्ये. जी पहिली यादी आपली आहे त्याही प्रोविजनल यादी, त्याच्यामध्ये मिस्टर एक्स आणि मिसेस एक्स दोघांचं पण नाव येणार, पण फायनल यादीमध्ये मिस्टर एक्सने आपले अधिकार मिसेस एक्सला दिल्यामुळे मिस्टर एक्सचं नाव तिथं नसणार आणि फक्त मिसेस एक्सचं नाव दिसून येईल. ठीक आहे, हे समजून घ्या, आणि आता आपण आपल्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. धन्यवाद.